लुकाचे शुभवर्तमान याचा तिसरा अध्याय। आता तिबिरिया कैसराच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी जेव्हा पंते पिलात यहुदिया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाही गालिल प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाही इतुरिया व त्राखोनिती या देशाचा शासक व लुसनिय हा चौथाही अबिलेनाचा शासक होता आणि हन्ना व कैफा हे मुख्य याजक लोक होते। तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखाऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले। तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरास पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला। यशया संदेष्टेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झाले। रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा, प्रत्येक दरी भरली जाईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडे सपाट केले जाईल, वाकडी सरळ होतील आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील आणि सर्व मनुष्य प्राणी देवाचे तारण पाहतील। त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला, अहो विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले? पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की आब्राम आमच्या पित्यासारखा आहे, कारण मी तुम्हास सांगतो की आब्रामासाठी ह्या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे। आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल। नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, आता आम्ही काय करावे? त्याने उत्तर दिले, ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे। काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते, ते म्हणाले, गुरुजी आम्ही काय करावे? तो त्यांना म्हणाला, तुम्हा जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका। काही शिपायांनी सुद्धा त्यास विचारून म्हटले, आणि आमच्याबद्दल काय, आम्ही काय करावे? तो त्यांना म्हणाला, कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा। तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येक जण आपल्या अंतकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत। त्या सर्वांना योहानाचे उत्तर दिले, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एक जण जो माझ्यापेक्षा समर्थशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वाहनांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही। तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने व अग्नीने करील। त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकेल। योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून स्वार्थ सांगितली। योहानाने चौथाईचा याशक हेरोद याचे कान उघडणी केली, कारण त्याचे त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी अनैतिक संबंध होते। तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या। हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले, ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले। तेव्हा असे झाले की जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे। जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता। लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत, योसेफ येलीचा मुलगा होता, येली मत्थाता लेवीचा, लेवी मलखीचा, मलखी यन्नय्याचा, यन्नय्या योसेफाचा मुलगा होता, योसेफ मत्तित्याचा मुलगा होता, मत्तिथे आमोसाचा, आमोस नहुमाचा, नहुम हेसलीचा, हेसली नग्गयाचा, नग्गय महत्याचा, महत मत्तिथ्याचा, मत्तिथ शिमईचा, शिमई योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता, योदा योनानाचा मुलगा होता, योनानान रेशाचा, रेशा जरुबाबेलचा, जरुबाबेल शल्तियलाचा, शल्तियल नेरीचा, नेरी मलकीचा, मलकी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम यलमदाबाचा, यलदमान यराचा, यर येशूचा, येशू यलियजाराचा, यलियजर युरीमाचा, युरीम मत्ताथाचा, मत्थात लेवीचा मुलगा होता, लेवी शिमोनाचा मुलगा होता, शिमोन यहुदांचा, यहुदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम यल्याकिमाचा, यल्याकिम मल्लय्याचा, मल्लय्या मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्थात नाथानाचा, नाथान दाविदाचा, दाविद ईशायाचा, ईशाय ओबेदाचा, ओबेद बावाजाचा, बावाज सलमोनाचा, सलमोन नहशोनाचा मुलगा होता, नहशोन आमिनादाबाचा मुलगा होता, आमिनादाब अदानींचा, अदामिन अर्नयाचा, अर्नय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहुदाचा, यहुदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक आब्रामाचा, आब्राम तेरहाचा, तेरह नोहराचा, नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग यबराचा, यबर शेलहाचा मुलगा होता, शेल केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्ष शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेकाचा, लामेक मतुशलहाचा, मतुशलह हानोकाचा, हानोक यारेदाचा, यारेद महलेलाचा, महलेल केनानाचा, केनान आनोशाचा, आनोश शेताचा, शेत आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.